मार्कृत सुवर्तमान अध्याय 11 येरुश्लेमात येशूचा जयोत्सवाने प्रवेश. येरुश्लेमात येशूचा जयोत्सवाने प्रवेश. ते येरुश्लेमाजवळील जैतुनाच्या डोंगराजवळ बेथफगे व बेथानी येथवर पोहोचले. तेव्हा त्याने आपल्या शिष्यातून दोघास असे सांगून पाठविले की समोरच्या गावात जा. त्यात जाताच ज्याच्यावर कुणी मनुष्य कधी बसले नाही असे शिंगरू तुम्हास बांधलेले आढळेल, ते सोडून आणा. तुम्ही हे का करता असे कुणी तुम्हास म्हटले तर त्याला प्रभूची गरज आहे आणि तो लागलेच ते इकडे परत पाठविल असे सांगा. तेव्हा ते निघाले व परसातील वाटेवर दाराबाहेर बांधलेले एक शिंगरू त्यास आढळले. ते सोडू लागले. तेव्हा तेथे उभे राहणाऱ्यातील कित्येक त्यास म्हणाले, तुम्ही शिंगरू सोडून काय करता? त्यांनी त्यास येशूने सांगितल्याप्रमाणे उत्तर दिले. तेव्हा त्यांनी त्यास जाऊ दिले. नंतर त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणून त्याच्याजवळ आपली वस्त्रे घातली व त्यावर तो बसला. मग पुष्कळ लोकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली, इतरांनी शेतातून डहाळे तोडून आणून वाटेवर पसरली आणि पुढे चालणारे व मागे चालणारे गजर करून बोलले, होसान्ना, प्रभूच्या नामाने येणारा धन्यवादित असो. येणारे राज्य आमचा बाप दावीद याचे राज्य, धन्यवादित असो. ऊर्ध्वलोकी होसान्ना. नंतर तो येरुश्लेमात येऊन मंदिरात गेला आणि त्याने चहूकडे सर्व पाहिल्यावर संध्याकाळ झाली. तेव्हा तो आपल्या 12 शिष्यासह बेथानीस निघून गेला. निष्फळ अंजिराचे झाड. निष्फळ अंजिराचे झाड. दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यावर त्याला भूक लागली. तेव्हा पाल्याने भरलेले असे अंजिराचे एक झाड त्याने दुरून पाहिले आणि कदाचित त्यावर काही मिळेल म्हणून तो त्याकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पानावाचून त्याला काही आढळले नाही, कारण अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा त्याने त्याला म्हटले, यापुढे कोणी तुझे फळ कधीही न खाओ. हे त्याच्या शिष्यांनी ऐकले. येशू मंदिराचे शुद्धीकरण करतो. येशू मंदिराचे शुद्धीकरण करतो. मग ते येरुश्लेमास आले आणि तो मंदिरात जाऊन तेथे क्रय विक्रय करणाऱ्यांना बाहेर घालवू लागला आणि सराफांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी त्याने पालथ्या केल्या. मंदिरामधून त्याने कोणालाही कसलेच भाडे नेऊ दिले नाही आणि त्याने त्यास शिक्षण देत असता म्हटले की माझ्या घराला सर्व राष्ट्रीय प्रार्थना मंदिर म्हणतील असे लिहिले नाही काय? परंतु तुम्ही ते लुटारूंची गुहा केले आहे. हे मुख्य याजकांनी व शास्त्र्यांनी ऐकून त्याचा घात कसा करावा याविषयी योजना केली. त्यांना त्याची भीती वाटली, कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले होते. प्रतिदिवशी संध्याकाळ झाल्यावर ते नगराच्या बाहेर जात असत. श्रद्धेचे सामर्थ्य. श्रद्धेचे सामर्थ्य. मग पहाटेस वाटेने जाताना त्यांनी ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेले असल्याचे पाहिले. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, पहा, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे. येशूने त्यास उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हास खचित खचित सांगतो, जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकेला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात संशय न धरता आपण म्हणतो ते घडेल असा विश्वास धरील, त्यांचे ते घडून येईल. यास्तव मी तुम्हा सांगतो, जे काही तुम्ही प्रार्थना करून मागाल ते तुम्हास मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल. आणखी तुम्ही उभे राहून प्रार्थना करता तेव्हा तुमच्या मनात कोणाविषयी काही असेल तर त्यांची क्षमा करा. हे यासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या अपराधांची क्षमा करावी. परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. येशूच्या अधिकाराविषयी संशय घेण्यात येतो. येशूच्या अधिकाराविषयी संशय घेण्यात येतो. मग ते पुन्हा येरुश्लेमास आले आणि तो मंदिरात फिरत असता त्याकडे मुखियाजक, शास्त्री व वडील येऊन त्याला म्हणाले, तुम्ही कोणत्या अधिकाराने हे करता आणि हे करावयाचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आहे? येशूने त्यास म्हटले, मीही तुम्हास एक प्रश्न करतो, मला उत्तर द्या. म्हणजे कोणत्या अधिकाराने मी हे करतो ते तुम्हास सांगेन. युहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून किंवा मनुष्यापासून होता याचे मला उत्तर द्या. तेव्हा ते आपसात विचार करू लागले, स्वर्गापासून होता असे म्हणू तर तो म्हणेल की असे असता तुम्ही त्याजवर विश्वास का ठेवला नाही? मनुष्यापासून होता असे म्हणावे तर लोकांची त्यांना भीती वाटली, कारण योहान खरोखर संदेष्टा होता असे सर्व मानित होते. तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, आम्हास ठाऊक नाही. येशूने त्यास म्हटले, तर कोणत्या अधिकाराने मी हे करतो हे मीही तुम्हास सांगत नाही.